आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वडोदरा इथं उभारलेल्या देशातल्या खासगी क्षेत्रातील पहिल्या एरोस्पेस प्रकल्पाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार. स्पेनचे पंतप्रधान पेंड्रो सांझेस 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी देशव्यापी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून कालही उमेदवारी याद्या जाहीर. आणि महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव. आता सविस्तर बातम्या. गुजरातमधल्या वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांझेस यांच्या हस्ते आज होणार आहे. भारत आणि स्पेनमधील धोरणात्मक संरक्षण संबंध वाढवणारा टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खासगी क्षेत्रातील एरोस्पेस प्रकल्प आहे. या केंद्रात टाटा व्यतिरिक्त भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड या आस्थापना आणि खासगी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं देखील योगदान असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या अमरेली इथं दूरस्थ माध्यमातून भुज नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. सुमारे 1,100 कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी 101 किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधील कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक चलनवलन वाढण्यास मदत होणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी आकाशवाणीला सांगितलं. या विस्तृत प्रकल्पात 24 मोठे पूल, 254 छोटे पूल, 3 उड्डाणपूल आणि 30 भूमिगत पूल बांधण्यात आले आहेत असं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांझेस काल रात्री 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून 18 वर्षांनंतर स्पेनच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा होत आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनच्या पंतप्रधानांबरोबर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे देखील स्पेनच्या पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान सांझेस मुंबईलाही भेट देणार असून तिथं ते व्यापार उद्योग विचारवंत आणि चित्रपट उद्योगातील प्रमुखांशी संवाद साधतील. या भेटीदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असून त्यामुळे द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. आजच्या जागतिक अॅनिमेशन दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला अॅनिमेशनचं जागतिक केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा हा 115वा भाग होता. या भागात डिजिटल सुरक्षा या महत्वाच्या विषयावर पंतप्रधानांनी विस्ताराने चर्चा केली. कोणत्याही कायद्यात डिजिटल अटकेची तरतूद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. डिजिटल सुरक्षेबाबत प्रत्येक नागरिकानं जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले. महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीला योग्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना असल्यानं विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मुंबईत काढले. मुंबई भाजपा कार्यालयात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या 3र्या पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे आणि वेगवान काम सुरू असून त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगानं व्हायला हवा असंही ते म्हणाले. जागतिक उद्योग क्षेत्र भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असून भारताविषयी जागतिक स्तरावर विश्वास वाढत असल्याचं हे निदर्शक आहे. जेव्हा राज्य सरकार केंद्र सरकार एकत्र काम करतात तिथं उद्योगांची साहजिकच पहिली पसंती असते असंही जयशंकर यावेळी म्हणाले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताहाला आजपासून सुरुवात होणार आहे. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणानं काम करून भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशानं हा सप्ताह साजरा केला जातो. राष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रामाणिकपणाची संस्कृती ही यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या सप्ताहादरम्यान भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मंत्रालय सार्वजनिक क्षेत्र बँका आणि विविध शासकीय विभागातील कर्मचारी शपथ घेऊन हा सप्ताह साजरा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कालही विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं येत्या निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची 3री यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोहोळमध्ये सिद्धी कदम, परळीत राजेसाहेब देशमुख, चिंचवडमध्ये राहुल कलाटे, भोसरीत अजित गव्हाणे, करंदा विधानसभेसाठी नायक पटनी, हिंगणघाटमध्ये अतुल वांदिले, हिंगणामध्ये रमेश बंग, अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद, माजलगाव इथं मोहन जगताप आदींना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणला सचिन पाटील, निफाडमधून दिलीपकाका बनकर तर पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनंही काल 20 उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. यामध्ये वरळीमधून मिलिंद देवरा, पुरंदरमधून विजय शिवतरे, कुडाळमधून निलेश राणे, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर आणि दिंडोशीमधून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे काल 14 उमेदवारांची पुढची यादी जाहीर करण्यात आली. यात पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे, शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट तर पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिममधून याआधीच्या यादीत सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती, परंतु आता या जागेवर अशोक जाधव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आंबेगावमधून सुनील इंदोरे, नाशिकपूरमधून प्रसाद सानप यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. देशभरात दीपावलीच्या मंगल पर्वाला आज गुरुद्वादशी म्हणजेच वसुवारसेपासून प्रारंभ होत आहे. आज गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोभेदक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या याबरोबरच कपडे, दागिने खरेदीसाठी लोकांची लगबग दिसून येत आहे. दिवाळी सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई विभागातील निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे. फलाट तिकिटांच्या विक्रीवरील हे निर्बंध 8 नोव्हेंबरपर्यंत लागू आहेत. आंतरराष्ट्रीय डिस्लेक्सिया जागरुकता महिन्यानिमित्त डिस्लेक्सियाबद्दल जागरुकता व्हावी यासाठी राष्ट्रपती भवन, संसद, इंडिया गेट आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये लाल दिवे लावण्यात आले आहेत. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये डिस्लेक्सिया जागरुकता मोहिमेनिमित्त जागरुकता वाढवणं आणि डिस्लेक्सिया आजाराबद्दल असलेल्या भेदभावासारख्या चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. जागरुकतेचा संदेश देण्यासाठी विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत एका फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. जपानमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवामुळे पुढील सरकार स्थापन होण्याबाबत आणि जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या दृष्टिकोनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. युद्धोत्तर इतिहासात जपानमध्ये जवळपास संपूर्ण काळ सत्ता गाजवणाऱ्या पंतप्रधान शिगेरू इशिवा यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि त्यांचे कनिष्ठ आघाडीतील भागीदार केमोइटो यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात 209 जागा जिंकल्या आहेत, अशी माहिती जपानमधल्या सार्वजनिक प्रसारक एनएचकेनं दिली आहे. इराणला युद्ध नको आहे, मात्र इस्रायलच्या हल्ल्यांना इराण योग्य प्रतिसाद देईल असं मत इराणचे अध्यक्ष मसूद पेझगेशियान यांनी व्यक्त केलं. आज इराणनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे. इराण इस्रायलमधल्या या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील प्रादेशिक स्तरावर युद्ध होऊ शकतं अशी भीती अमेरिकेनं व्यक्त केली आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसात इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या संरक्षण क्षमतेला मोठा फटका बसला आहे असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काल एका भाषणात सांगितलं. दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 8 वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 347 इतका नोंदवला गेला. बुधवारपर्यंत हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीतच राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या उत्तर काश्मीरच्या हंदवाडा इथं पोलिसांनी एका दहशतवाद्याच्या साथीदाराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या मदतीनं ही कारवाई केली. महिला क्रिकेटमध्ये अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 76 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं निर्धारित 50 षटकात 9 बाद 259 धावा केल्या, तर हे आव्हान गाठताना भारतीय संघ 48व्या षटकात 183 धावांवर सर्वबाद झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वडोदरा इथं उभारलेल्या देशातील खाजगी क्षेत्रातील पहिल्या एरोस्पेस प्रकल्पाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांझेज 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी आजपासून देशव्यापी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून कालही उमेदवारी याद्या जाहीर. आणि महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.